आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. गोंयांत जावपी 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट ह्या विभागांत चित्रपट प्रदर्शीत करपा खातीर प्रवेश प्रक्रिया सुरू जाल्या. हे खातीर अर्ज करपाची निमाणी तारीख 31 ऑगस्ट आशिल्ल्याची माहिती इफ्फीचे आयोजक राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळान दिल्या. राज्यांत 20 ते 28 नोव्हेंबर मजगती 55व्या इफ्फीचे आयोजन जातले. आंतरराष्ट्रीय विभागांत अर्ज करपी सगळ्या चित्रपटांक इंग्लीश सबटायटल्स आसप गरजेचे. हे चित्रपट 1 सप्टेंबर 2023 ते 31 ऑगस्ट 2024 मजगती पुराय केल्ले आसचे वा ह्या काळांत सेन्सर बोर्डाचे प्रमाणपत्र तांकां मेळिल्ले आसप गरजेचे. ह्या विभागांतले सगळे चित्रपट हे फिचर फिल्म आनी उण्यांत उणे 70 मिनटांच्या काळाचे आसप गरजेचे. तशेंच विदेशी चित्रपट भारतांत पयलींच प्रदर्शीत जावप गरजेचे. ह्या विभागांतल्या जैतिवंत चित्रपटांक इफ्फीन मानाचो भांगराचो मोर पुरस्कार आनी 40 लाख रुपयांचे इनाम दिता. ह्या विभागांत 12 विदेशी जाल्यार 3 भारतीय चित्रपट दाखयतात. विदेशी चित्रपटांची निवड नामनेचे ज्युरी जाल्यार 3 भारतीय चित्रपटांची निवड इंडियन पॅनोरमा विभागाचे ज्युरी करतात. ताळगाव पंचायत वेंचणुके खातीर उमेदवारी अर्ज भरपाच्या पयल्या दिसा 11 उमेदवारी अर्ज सादर जाले. ताळगाव पंचायतीच्या 11 प्रभागा खातीर 28 एप्रिलाक मतदान जातले. उमेदवारी अर्ज सादर करपाची 18 एप्रील ही निमणी तारीख आसा. मंत्री बाबूज मोन्सरात हांच्या पॅनलाच्या सगळ्या उमेदवारांनी काल पयल्याच दिसा उमेदवारी अर्ज सादर केले. वडील साहित्यिक आणि संशोधक सर्गेस्त अका प्रियोळकार हांच्या 51व्या स्मृती दिसा निमतान 13 एप्रिलाक शेनवारा फोण्या कार्यावळीचे आयोजन केला. शांतीनगर फोणेच्या विद्यावृत्ती शाळेच्या सभागरान सांजवेळार 4 वरांचेर जावपी या कार्यावळीक पत्रकार सागर जावडेकर मुखेल सोयरे हाजीर रावतले. साहित्यिक प्राध्यापक नारायण महाले, गोमंतक मराठी भाषा परिषदेचे अध्यक्ष गौरा दवळीकर, वांगडी डॉ मधु घोडकिरेकर आणि जमवंत अडपयकर हाजीर रावतले. म्हज्या जिणेंतली खास घडणूक या विशयाचेर कथाकथनाची कार्यावळ लेगीत या निमतान आयोजित केल्या अशें आयोजकांनी कळीत केलां. एप्रिलाच्या दुसऱ्या पंदरवड्यान म्हळ्यार 16 ते 30 एप्रील मजगती राज्यांतल्या सगळ्या शाळांनी जलशक्ती अभियानाखाला उदकाचे संवर्धन या विशयाचेर कार्यावळी आखच्यो अशें समग्र शिक्षा विभागाच्या प्रकल्प संचालकांनी कळीत केला. ही उदका पंदरस दर वर्सा मनयतात. सगळ्या शाळांनी शिक्षणीक संस्थांनी विद्यार्थी शिक्षक आणि पालक समित्यांनी या कार्यावळीत सक्रीय सहभाग घेवचो असे समग्र शिक्षा अभियानाचे प्रकल्प संचालक डॉ शंभू घाडी हांणी कळीत केला. जलशक्ती अभियानाअंतर्गत पावसाचे उदक साठयात ही मोहीम 22 मार्च 2021 या दिसा सावन सुरू जाल्ली. पावसाच्या उदकाची नोंदणी, उदक संवर्धन, उदकाची मेजणी, ताचे जिओ टॅगिंग आणि सगळ्या उदका स्त्रोतांची माहिती एकठांय करपाचेर ही मोहीम लक्ष केंद्रीत करता. उदका संवर्धनाची शास्त्रीय येवजण तयार करप, सगळ्या जिल्ह्यांनी जलशक्ती केंद्रां स्थापन करप, सघन राणा तयार करप आणि जागृताय निर्माण करप याय उद्देशा खातीर या मोहिमेखाला वाव जाता. गोयची 10,000 हेक्टर शेत जमीन सेंद्रीय पद्धतीच्या लागवडीखाला आयल्या. 12,000 परस चड शेतकऱ्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या मदतीन आपली शेती आणि भाटा सेंद्रीय पद्धतीन रोवपाक सुरू केल्या अशी माहिती शेतकी संचालनालयान दिल्या. परंपरागत कृषी विकास येवजण हे केंद्राच्या येवजणेखाला गोयांत सेंद्रीय पद्धतीन शेतां आणि भाटां रोवपा खातीर चालना मेळपा खातीर राज्य सरकारान यत्न सुरू केल्यात. 2019-20 हे येवजणे अंतर्गत गोयांत सेंद्रीय पद्धतीन शेती रोवपाक सुरवात जाल्ली. म्हापशेच्या मिलाग्रीस सायबिणीचे वर्सुकी फेस्त 15 एप्रिलाक जातले. शेनवारा 6 एप्रिलाच्यान फेस्ताची नवेना सुरू जाल्यात आनी 14 एप्रिलाक ती सोपतली. 15 एप्रिलाक फेस्ताच्या दिसा सकाळी 10 वरांचेर फेस्ताची मुखेल प्रार्थना सभा जातली. फांतोडेचेर 5:30 वरांसावन प्रार्थना सभेची सुरवात जातली. 7:30 आनी 12 वरांचेर इंग्लिशींतल्यान प्रार्थना सभा जातली. सांजवेळा 4 आनी 5:15 वरांचेर लेगीत प्रार्थना सभा जातली. नोवेनाच्या दिसांत सकाळी 6:30, 8 आनी सांजवेळा 6 वरांचेर प्रार्थना सभा जातल्यो. आनी इतल्यान प्रादेशीक खबरो सोपल्यो.